अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, अनेक देशांमध्ये मराठी भाषिक मंडळी नोकरी धंद्यानिमित्त विखुरलेली असतात आणि तिथं ते महाराष्ट्रीयन किंवा मराठी भाषिक म्हणून एकत्र येतात, आपले सण उत्सव साजरे करतात, परंपरांचं जतन करतात, वाचन चळवळ सुरू करतात, नवीन पिढीला मराठी भाषा शिकवून मराठी भाषेतील गाणी, गोष्टी, अभिवाचन, एकांकिका, नाटक असे अनेक कार्यक्रम राबवतात। अशा संस्था किंवा मंडळांविषयी आपण अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमामधून जाणून घेत आहोत। आज आपल्याकडे न्यूझीलंड इथले उपसमन्वयक दयानंद देशपांडे सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संगीता देशपांडे आलेले आहेत। आपलं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत।
नमस्कार।
दयानंद देशपांडे सर, आपण न्यूझीलंडमध्ये किती वर्ष आहात आणि महाराष्ट्र मंडळ हे तिथे कधीपासून अस्तित्वात आहे?
आम्ही न्यूझीलंडमध्ये गेली 25 वर्ष राहतो। आणखीन न्यूझीलंडमध्ये मराठी मंडळ वेगवेगळ्या शहरामध्ये अस्तित्वात आहेत। तर वेलिंग्टनमधलं मराठी मंडळ हे 9 वर्षापूर्वी अस्तित्वात आलं आणि ते स्थापन झाल्यापासून गेली 6 वर्ष मी त्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो। अशीच वेगवेगळे मंडळं ऑकलंड, ख्राईस्टचर्च या शहरांमध्ये आहेत। न्यूझीलंड हा खूप लहान देश आहे, त्याच्यामुळं प्रत्येक शहरामध्ये अमेरिकेसारखी मराठी मंडळं नाही आहेत, तर या मोठ्या शहरांमध्येच फक्त मराठी मंडळ आहेत। लोकसंख्या मराठी लोकांची खूप कमी आहे आणि त्याच्यामुळं मंडळ स्थापन करणं, त्याच्या लिगॅलिटीज पूर्ण करणं याच्याकरता खूप वेळ द्यायला लागतो आणि म्हणून हे प्रत्येक शहरामध्ये होत नाही, काही फक्त मोठ्या शहरांमध्येच होतं।
सर, आपण म्हणालात की न्यूझीलंडमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ही महाराष्ट्रीयन मंडळं अस्तित्वात आहेत, मग ही महाराष्ट्रीयन मंडळं एकमेकांशी काही जोडली गेलेली आहेत का किंवा त्यांचे संयुक्तरित्या काही उपक्रम होतात का?
अगदी अगदी होतात।
हां,
आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की आत्ताचे जे अध्यक्ष आहेत तिन्ही शहरांमधले, हे आम्ही सतत एकमेकांशी बोलत असतो आणि आम्ही नुकताच एक खूप छान उपक्रम केला, आणखीन तो मराठी लोकांच्या स्वास्थ्याबद्दल अतिशय महत्त्वाचा उपक्रम होता। आम्ही ॲक्टिव्ह ऑक्टोबर असा उपक्रम केला, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 170 लोकांनी भाग घेतला। त्याच्यामध्ये रोज 10,000 स्टेप्स चालणं, आणखीन 11 सूर्यनमस्कार घालणं असे गोल्स ठेवलेले होते आणि ते या तिन्ही शहरामधल्या लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेऊन, आणि मग आम्ही एकमेकांशी बोलत होतो। कल्चरल प्रोग्रॅम्स तर होतातच, फक्त न्यूझीलंडमध्ये नाही तर न्यूझीलंड आणखीन ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये एक संमेलन घेतलं जातं, तर त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण भाग घेतो। तर असे उपक्रम चालूच असतात, त्याच्यावर आणखीन काय करायचं याच्याबद्दलही बोलणं चालू आहे। तर हे आता हळूहळू पुढं नेण्याचा प्लॅन आहे।
सर, साधारणतः ही महाराष्ट्रीयन मंडळं सार्वजनिक गणपतीची स्थापना करणं आणि गणपती उत्सव साजरा करणं ह्याच्यातून निर्माण झालेली आढळत आहेत आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रीयन मंडळी एकत्र येतात, मग भारतीय मंडळी एकत्र येतात। तर न्यूझीलंडमध्ये पण असंच काही घडलं आहे का?
न्यूझीलंडमध्ये असं नाही झालं।
हां,
कारण न्यूझीलंडमध्ये गणेशोत्सव सादरीकरण हे फॅमिली बेसिसवर होतं।
हां,
म्हणजे उदाहरणार्थ आमच्या घरीसुद्धा अथर्वशीर्षाचा कार्यक्रम आम्ही करतो, त्याला जवळजवळ 100-100 लोक असतात आणि तो घरातच प्रोग्रॅम होतो, त्याला कुठलाही मंडळ वगैरे काही नसतं। पण मराठी लोकांचा अत्यंत आवडीचा विषय म्हणजे मराठी चित्रपट आणि ते न्यूझीलंडमध्ये दाखवणं हे खूप प्रॉब्लेमॅटिक होतं, कारण त्याला सेन्सॉर सर्टिफिकेट घेणं ही खूप अवघड आणखीन खर्चिक गोष्ट आहे। तर त्याच्यामुळं त्याच्यामधनं एक आम्हाला मार्ग असा मिळाला की जर तुम्ही तुमच्या क्लोज कम्युनिटी करता म्हणून सिनेमा दाखवणार असाल तर त्याला एक्झम्प्शन मिळू शकतं। तर या हिशोबानं वेलिंग्टनमध्ये मराठी मंडळाची स्थापना झाली। आणखीन मग त्याच्यामधून आम्ही वेगळे प्रोग्रॅम परत करत गेलो, पण गणेशोत्सव हा वेलिंग्टन महाराष्ट्र मंडळाच्या खाली येत नाही, त्याच्याकरता आम्ही वेगळं एक असं आमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये रूलच केलेला आहे की आपण गणेशोत्सव साजरा करायचा नाही, तर दरवर्षी नवीन लोक एकत्र येऊन ते गणेशोत्सव साजरा करतील. म्हणजे मग खूप नवीन वेगवेगळ्या लोकांना लीडरशिपची संधी मिळते, त्यांना वेगवेगळ्या लोकांना एकत्र करून त्यांचे कार्यक्रम करणं याची संधी मिळते, आणि महाराष्ट्र मंडळ हे नेहमी त्यांच्या मागं राहून त्यांना मदत करतं. तर हे थोडंसं वेगळी सिच्युएशन न्यूझीलंडमध्ये आहे. फक्त गणपती उत्सवाच्या बाबतीमध्ये नाही, तर बाकीच्या खूप इतर गोष्टींच्यामध्ये सुद्धा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे थोडंसं वेगळं आहे.
कसं काय
ते? असं की न्यूझीलंड आणखीन ऑस्ट्रेलियामध्ये गेलेले जे लोक आहेत ते हे एक तर खूप शिकलेले असतात, त्यांना खूप चांगले जॉब मिळतात, आणि तिथं गेल्यानंतर तिथली सिटिझनशिप मिळणं हे त्या मानानं सोपं आहे. आणि एकदा तुम्हाला सिटिझनशिप मिळाली आणि तुम्हाला पासपोर्ट मिळाला की मग तुमच्याकरता जवळजवळ 110 देशांचे दरवाजे हे ओपन होतात. प्लस तुम्ही तिथं जर राहिला आणि तिथं जर एक 20 वर्ष नोकरी केली तर तुम्हाला गव्हर्नमेंटची पेन्शन आपोआप सुरू होते. किंवा तुम्ही जरी नोकरी केली नाही आणि तिथं तुम्ही फक्त राहिला तरीसुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटची पेन्शन सुरू होते. आणखीन इंग्लिश ही भाषा सर्वमान्य आहे. सर्व पालकांना, म्हणजे तिथं येणाऱ्या पालकांना इंग्लिश येत असतं, त्यांच्या मुलांना त्याच्यामुळे आपोआप इंग्लिश येत असतं, आणि त्याच्यामुळं हे जे लोक आहेत ते तिथं राहायच्या दृष्टिकोनातूनच जातात, आणि त्याच्यामुळं आम्हाला येणाऱ्या संधी आणि आम्हाला येणारे प्रॉब्लेम्स हे वेगळे आहेत.
मला असं म्हणावं वाटेल की तिथे न्यूझीलंडमध्ये इंग्लिश ही मूळ भाषा आहे, तर त्याच्यासाठी काही खूप वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. तर आमचा स्वतःचा अनुभव असा आहे की आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आमचा मुलगा 3 वर्षाचा होता आणि तो शाळेत इथे कधीही गेलेला नव्हता, त्यामुळे त्याला मराठीची काही जाण नव्हती किंवा इंग्लिशची नव्हती. त्यामुळं आम्हाला असं वाटत होतं की त्याच्याशी आम्ही नेहमी इंग्लिशमधून बोलायला हवं. पण आम्ही जेव्हा शाळेमध्ये विचारलं की कसं त्याचं आम्ही इंग्लिश इम्प्रूव्ह करू, तर तिथल्या टीचरनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही घरात तुमची भाषा बोला. इंग्लिश त्याचं शाळेमधून होईल, त्याला घरातून बाहेर पडलं की इंग्लिश आहेच, त्यामुळं तुमची भाषा टिकवण्यासाठी तुम्ही किंवा त्याला ती व्यवस्थित येण्यासाठी तुम्ही घरात मराठीच बोला त्याच्याशी. आणि तेव्हापासून आमच्या डोक्यात एक मराठी शाळा सुरू करायची हे स्वप्न होतं.
कारण मातृभाषेत
मातृभाषा
त्यांच्या कल्पना स्पष्ट
आणि खूप गोष्टी अशा आहेत की त्या आपल्या बोलण्यातून मुलं शिकत असतात. जर त्यांना ती भाषा कळली तर ते आपोआप शिकणार, पण जर भाषाच कळाली नाही तर हे जे संस्कार ज्याला आपण म्हणतो ते जे आपोआप होत असतात ते नाही होऊ शकणार. त्यामुळं कुठल्याही मराठी आई बाबा किंवा मराठी ओरिजिन जे लोक आहेत त्यांना अगदी आवर्जून असं मला म्हणावंसं वाटेल की तुम्ही मराठी जपा, मुलांची मराठीत बोला. जर 2 मुलं असतील तर ते मराठीत जर भांडले तर त्यांना मराठी छान येते हे नक्की अगदी त्याचं हे मेजर आहे. म्हणजे त्यांना कळतंय व्यवस्थित.
मग तुम्ही जो तुमच्या मुलाच्या बाबत विचार केला की मराठी घरातून शिकवायची, तसं आता पुढच्या पिढीत किंवा आता जी नवीन नवीन कुटुंब तिथे येतात तर त्या मुलांसाठी काही केलं जातंय का मराठी शिकवण्यासाठी?
तर जसं मी म्हटलं की आमचं हे स्वप्न होतं, पण आम्ही तिथे इथून सगळं अगदी 2 बॅगा घेऊन गेलो होतो आणि आम्हालाही सगळं सेटल व्हायचं होतं, त्या आणि मुलांची शिक्षण त्यांचे त्यांना त्यांच्या पायावर उभा करणं ह्याच्यात आमचा थोडा वेळ गेला. पण आता मुलं मोठी झाली, ती सेटल झाली, त्यामुळं आता ते स्वप्नानं त्या परत थोडी उभारी घेतली. आणि मागच्या जेव्हा दयानंदजी ह्याला आले मराठी संमेलनाला, आंतरराष्ट्रीय
विश्वसंमेलनात,
तर त्यावेळी त्याला आणखीन उभारी आली, बाकीच्या देशातल्या लोकांशी चर्चा झाली. आणि अगदी मला आवर्जून सांगावं वाटेल की ऑस्टिन मराठी मंडळाचे जे प्रसाद पानवलकर आणि निवी पानवलकर आहेत त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी सांगितलं की ही खूप छान आहे, आम्ही तिथे शाळा खूप वर्ष राबवतोय, आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करू. आणि त्यानंतर आम्ही तो निर्णय घेतला की आता आपण इथे मराठी शाळा वेलिंग्टनला सुरू करायची.
तर ती कशी केली
तर आता त्याच्याबद्दल मला अगदी खरंच सांगावं वाटेल की जेव्हा मग आम्ही ठरवलं की आता आपण मराठी शाळा सुरू करायची, आमचे त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले. पण त्याच्यामागे पण बऱ्याच अर्थ आहे, कुठं शाळा सुरू करणार, फक्त आपणच ते करू शकू का, मुलांचा एक्सप्रेशन म्हणजे इंटरेस्ट कसा आपल्याला घेता येईल, मुलांना रजिस्ट्रेशन कसं करून घेता येईल, ह्या सगळ्याचा विचार झाला. आणि मग आम्ही ते सोशल मीडियावर आमचे जे ग्रुप्स आहेत तिकडे त्याच्यावर आम्ही टाकलं की आम्ही अशी शाळा सुरू करायचा आमचा उद्देश आहे, कोणाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का हेल्प करण्यामध्ये, कोणाला टीचर होण्यामध्ये इंटरेस्ट आहे का, अगदी लिटरली 8 दिवसात आम्हाला 4 लोकांनी सांगितलं की हो आम्हालाही हे खूप आवडेल, आम्ही तुम्हाला शिक्षक किंवा मुलांना शिकवण्यासाठी नक्की मदत करू. मग आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी शाळेची मुहूर्तमेढ रोवली आम्ही.
मग आता किती मुलं आहेत त्या शाळेत?
त्या शाळेमध्ये आता जवळजवळ 25 मुलं आहेत. तर आम्ही काय केलं, मग एक छोटासा फॉर्म तयार केला, त्याच्यामधून इंटरेस्ट घेतले आणि पालकांना त्यांच्या मुलांकडून काय अपेक्षा आहे मराठीबद्दल हे पण ह्याचा पण आढावा घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही आता काय शिकवायला सुरुवात करूया आपण मुलांना त्याची तयारी केली आणि त्या बेसिसवर आम्ही अगदी लहान गट. सुरुवातीला आम्ही मागचे एक वर्षभर सगळी मुलं एकत्र होती, वय वर्ष 4 ते वय वर्ष 11 ही सगळी मुलं एकत्र शिकवत होतो. त्यांना अगदी बेसिक अननसपासून आम्ही सुरुवात केली आणि आता मागच्या वर्षी आम्ही त्यांची एक्झाम घेतली आणि आता त्याच्यामध्ये आम्ही आता 2 गट केले आहेत आणि एक छोटा गट आणि एक मोठा गट. त्यामुळं आता छोट्या गटाला आम्ही वाचायला शिकू, अक्षरं ओळखायला शिकू आणि मोठ्या गटाला लिहायला आणि म्हणजे बाराखडी पूर्ण बाराखडी शिकवण्याचा प्रयत्न. मॅम,
आपल्या ह्या ज्या महाराष्ट्र मंडळातर्फे म्हणजे गणपती व्यतिरिक्त कोणकोणते उपक्रम साजरे केले जातात?
आता गणपती तर करतातच, तर या वर्षीच्या गणपतीमध्ये आम्ही ह्या शाळेच्या मुलांना अन्न कसं तयार होतं किंवा तुम्हाला पोळी भाजी कशी मिळते ह्याच्यावर आम्ही छोटंसं स्किट केलं आणि त्यांना अगदी कुळपणी, नांगरणी, पेरणी ह्या सगळ्यावर एक छोटंसं स्किट केलं. त्यामुळं मुलांना कळलं की कसं काय म्हणजे अन्न किंवा धान्य कसं तयार होतं ह्याची माहिती मिळाली. आता हे त्या बाबतीत झालं, पण कल्चरल बाबतीत किंवा आपल्या सणांबाबतीत म्हणलं तर दहीहंडी, तर त्यावेळी दहीहंडीची गोष्ट सांगतो, मग दहीहंडी का करतात, किंवा आता गणपतीचं सुद्धा होतं तर गणपतीचं छोटीशी एक स्किट आणखीन मुलांनाच सांगितलं, त्यांचे पेरेंट्स आणि मुलं मिळून त्यांनी ते स्किट तयार केलं. परत हदगा असतो, हदगा म्हणजे काय ते शिकवलं, छोटे छोटे खेळ घेतो म्हणजे अगदी आईचं पत्र हरवलं किंवा डोंगराला आग लागली पळा पळा, शिवाजी म्हणतो असे असे खेळसुद्धा आम्ही घेतो. म्हणजे शाळेमध्ये आम्ही फक्त शिकवणं हा आम्ही एम नाही ठेवलेला, तर मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो. तर थोडक्यात काय की न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या मुलांना आपल्या भारतातील नातेवाईकांशी छानपैकी संबंध साधता यावेत किंवा संभाषण करता यावे, आजी आजोबांना त्यांच्या नातवंडांशी बोलता यावे हा आमचा मुख्य उद्देश आहे. तर मला आता एवढंच म्हणावं असं वाटतं आहे की नवा देश नवी वाट, पण भाषा तीच ओळखीची, मराठी शाळेतून जागते आठवण बालपणीची.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात न्यूझीलंड इथले दयानंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी संगीता देशपांडे यांच्याशी आपण संवाद साधला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण असाच पुढील भागात चालू ठेवणार आहोत. सर, मॅम, आज आपण इथं आलात आणि आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले मी आभार व्यक्त करते.
खूप खूप धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.